राधा ज्योतिबा माधा दखन तारा दा ज्योतिबा माधा गुलाल उधळीत आला घोड्यावर
कृपा त्याची भक्तांवर
दक्षिण मुख होऊन राखी तो कोल्हापूर ज्योतिबा रूपान पाहतो केदारेश्वर
उमरायुळी कृपा त्याची भक्तांवर
दक्षिण ताराजा ज्योतिबा माधा दक्षिण ताराजा ज्योतिबा माधा ऋषि दाम्पत्य करी बद्रीनाथाच तप
करी बद्रीनाथाच तप
चैत्र शुद्ध षष्टीला लाभे पुत्र रत्न ज्योतिरूप
पुत्र रत्न ज्योतिरूप
उत्तरे हुन दक्षिणी हो उत्तरे हुन दक्षिणी झाला ज्योतिबाचा अवतार हाती खड्ग त्रिशूळ त्वारी घोड्यावर
उमरायुळी कृपा त्याची भक्तांवर
दक्खन ताराजा ज्योतिबा माधा दक्खन ताराजा ज्योतिबा माधा रत्नासुराचा हाहाकार कोल्हासुराचा अत्याचार
कोल्हासुराचा अत्याचार
महालक्ष्मीन केला धावा केदारेश्वराला
केदारेश्वराला
महादेवीचा हा केन हो महादेवीचा हा केन तो पडाईच्या मदतीन युद्ध करून दैत्याची राते करवीर
उमरायुळी कृपा त्याची भक्तांवर
दक्खन ताराजा ज्योतिबा माधा दक्खन ताराजा ज्योतिबा माधा हाती शस्त्र ही शोभे मूर्ती काळ्या पाषाणात
मूर्ती काळ्या पाषाणात
कंठी हार निपाई तोडे हाती अंगठी हिरे जडित
हाती अंगठी हिरे जडित
मानाचे हस्तीनी घोडे हो मानाचे हस्तीनी घोडे राजा बैठला ऐठित चैत्र यात्रेला आनंद अनावर
उमरायुळी कृपा त्याची भक्तांवर
दक्षिण मुख होऊन राखी तो कोल्हापूर ज्योतिबा रूपान पाहतो केदारेश्वर
उमरायुळी कृपा त्याची भक्तांवर
दक्खन ताराजा ज्योतिबा माधा दक्खन ताराजा ज्योतिबा माधा गुलाल उधळीत आला घोड्यावर
उमरायुळी कृपा त्याची भक्तांवर उमरायुळी कृपा त्याची भक्तांवर उमरायुळी कृपा त्याची भक्तांवर।